नमस्कार, ऐकूयात काही ठळक घडामोडी. आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे चांगल्या उपक्रमाची सुरुवात किंवा महत्वाची खरेदी आज केली जाते. घर, वाहन किंवा सोने खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याचा साधारण कल आहे. भेटवस्तू तसंच मोबाईल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठी दुकानं, मॉल्स, घाऊक बाजारपेठा, सराफकट्टे गजबजलेले आहेत. बलिप्रतिपदेचं महत्व कृषीवल संस्कृतीही मानलं जातं. विधानसभेतील निवडणुकीतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरला संपणार असून त्यानंतर दोनच दिवसांनी विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीची पहिली प्रचारसभा येत्या बुधवारी 6 नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे, तर दुसरीकडे महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ 8 तारखेला होणार आहे. महत्वाचे राजकीय प्रश्न हाताळण्यात सत्ताधारी महायुतीला अपयश आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. बारामतीमध्ये गोविंदबाग इथं ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात जनहितासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांसाठीचा निधी सरकारनं गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये दुसरीकडे वळवल्यानं लाभार्थ्यांच्या हातात काहीच पडलेलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपाचे बंडखोर आमदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. पक्षानं आपल्याला बाहेर काढलं तरी पक्ष सोडणार नाही, मात्र निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचंही त्यांनी नमूद केलं. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार आणि निवडणूक यंत्रणा कार्यरत झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सुपा टोल नाक्यावर एका गाडीतून 23.71 कोटी किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी जप्त केली गेली. कोल्हापूर जिल्ह्यात शिये बावडा तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकानं एका वाहनातून 15,61,857 रुपये इतकी रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.